प्रत्येक वर्षात की प्रामाणिकपणानं आमच्या बुद्धिबळावर असणाऱ्या साधनांच्या प्रमाणे आम्ही जनतेची सेवा करतोय की हा खरा प्रश्न झाला. किंवा एकदा जमिनीत चूक पुन्हा करतोय की हा खरा प्रश्न. ती जमिनीत चूक एका एका वर्गामध्ये जर मुलगा दोनदा नापास झाला तर त्या मुलगा शाळेच्या वाट चालली पाहिजे. पण एकदा नापास झाला तर मुलांना अर्थ करा हा प्रश्न पुन्हा करतो.
काम करत होते. त्यांनी दोन तऱ्हेची नीती ठरवली. చాలా అంశాలు చూడాలి అంటున్నాం.
निर्माण झाल्यानंतर आमच्याशी वैर केल्यानंतर हिंदुस्थानचा प्रश्न पुन्हा अभिषेक करणार आहे. पण पहिल्या 15-16 वर्षामध्ये आमच्याजवळ जी साधनं होती आपल्या देशामध्ये, जी शक्ती या देशामध्ये होती, जी अक्कल होती, पण प्रगती करायची म्हणजे काय, निव्वळ घोषणा पण प्रगती होणार नाही. आता बाळ झाला आपण वसंतरावान अधिकारी ठरवलं की 2 वर्षामध्ये हा महाराष्ट्र त्यांना स्वावलंबनी करायचं. पण त्यांनी एका जाहीर सभेमध्ये घोषणा केली, त्या घोषणा करणार म्हणतो ते कामं लागेल. की जर जाहीर जर ते जर अन्नधान्य जर जास्त पिकवायचं असेल तर त्यांनापासून हिशेब करावा लागला की किती अन्नधान्य त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते करायचं असेल तर त्याकरता काही नवीन जमीन आता काही पिढाखाली आणण्याची शक्यता नाही. असं तशी जमीन फारशी नाही. एकच मार्ग होता की आहे या जमिनीमध्ये दर एकराला उत्पन्न कसं जास्त वाढेल, तिथे जागरण वाढणार नाही, त्याला पाणी पुरवलं पाहिजे, पाणी पुरवायचं असेल तर त्याकरता मग इंजिन दिलं पाहिजे, पंप पुरवला पाहिजे, साहित्य पुरवलं पाहिजे, त्याची व्यवस्था नंतर तरी असं विचार केला की जुनं बिया तेच घेऊन त्याला काही जास्त पिकणार नाही, पण दुखीनं तिकडीनं पिकल्याशिवाय ते आमच्या हातात येणार नाही. मग त्याला कुठेतरी नवीन तरीचं बी तयार केलं पाहिजे ना, ते बी जे आपोआप पेरणार आहे ते बी पेरण्याकरता मग म्हणजे योजना आली ती तरी 5-50 गोष्टींचा योजना करून ती आखणी करावी लागली. तसं देशामध्ये जे कमी होतं ते पूर्ण करण्याकरता 15-16 वर्ष अनेक विविध क्षेत्रामध्ये प्रयत्न केले. त्याचबरोबर चीन आणि पाकिस्तान यांचा हा प्रश्न 62 नंतर जेव्हा सुरू झाला तेव्हा त्या कामामध्ये आणखी एका नव्या कामाची मत पडली की आजपर्यंत आमच्या देशाच्या आर्थिक विकासाची जी मागत ती पूर्ण येण्याकरता आम्हाला प्रयत्न करायला पाहिजे होते. तो जो एक एका खांद्यावरती झाला होता आता त्याच देशाच्या त्या खांद्यावरती या देशाचं रक्षण करण्याकरता लागणारी साधनही मिळवली पाहिजे त्याची तयारी सुरू झाली. आजपर्यंत एक ओझ होतं मात्र तुमच्याजवळची साधन होती, तुमच्याजवळची शक्ती ती, तुमच्या खिशातला पैसा होतो, तुमची बाजारातली पोट ती, पण कामाची जोखीम वाढली, दुःखीनं वाढली, किंमत त्याच्यापेक्षाही जास्त वाढली. आणि म्हणून आज 62-च्या पूर्वीचा हिंदुस्थान आणि 1962-च्या नंतरचा हिंदुस्थान याच्यामध्ये फरक काय घडल्याचा हा म्हणलं की आमच्याकडे नुसते दोन शत्रू उभे राहिले तसं नव्हे, तर या दोन शत्रूंचा मुकाबला करण्याकरता म्हणून नवीन साधनं उभे करायचा प्रश्न. अगोदर पहिले शत्रू या देशामध्ये अज्ञान आणि गरिबी एकमेकाच्या विरुद्ध असण्याची आमची भावना हे आमचं दुसरं मोठं संकट आहे या देशामध्ये. आम्ही अजूनही मनाने एक झालेलो नाहीये. आपण बोलतो आमची एक घटना आहे, कायद्याने आम्ही एक झालो, एक निशाण आहे, एक सरकार आहे, पण मन तपासून पहा आता आम्हाला मनामध्ये काय, कुणी जाती करता विचार करतोय, कुणी धर्माकरता करतोय, कुणी भाषा करता करतोय, हा प्रश्न या देशापुढे माणसं हसून राहिलं तर मला देशात करा. जेव्हा चीन आणि पाकिस्तानचे प्रश्न या देशामध्ये आहे तेव्हा ती या देशापुढे नावाचा आणि बिघडूनचा प्रश्न आहे. आमच्या देशातली माणसं नावासाठी, आमच्या देशातली माणसं विरोधासाठी असा विचार करून राहिले आहेत की आम्हाला या देशात कुठून बाहेर जायचं. नुसतं मनातच नाहीये तर आपल्या मनाकरता सोपी राहत बंदुकीची गोळी करायला सुरुवात केली. चीनची आणि पाकिस्तानची ज्या पद्धतीने आपण थांबू शकतो त्याच पद्धतीने या लोकांची थांबू शकत नाही की तुमच्या घरातली माणसं. पाकिस्तान जर शत्रुत्व करायचा प्रश्न केला तर त्याला दुश्मन मानताय, चीनला आम्ही दुश्मन मानतो, पण घरातला मुलगा बंद करून उठला तर शत्रू नाही मानताय, त्याला समजुतीने सांगावं लागेल. त्याचा कधी कधी काहीतरी काही गैरसोय असेल तर ती दूर केली पाहिजे, त्याचं मन बनवलं पाहिजे. या अंतर्गत प्रश्नांची अडचण आहे, त्याच्या जोडीला ते नवीन एक संकट उभं आहे. तेव्हा आजचे तुमच्या वाल्यापुरचे प्रश्न पण त्याचं विचार केले. तुमच्या वाल्यापुरची अशी दुहेरी जबाब झाली आहे की अंतर्गत विकास करण्याचं जे मोठं काम आहे ते अंतर्गत विकास करण्याचं काम तुम्हाला मला जोखमीनं चालवलं पाहिजे ना, जास्त चालवलं पाहिजे ना, परंतु त्याचबरोबर आमचा देश खाण्याकरता उभे राहिलेले जर कोणी शत्रू असतील तर त्या शत्रूंचा मुकाबला करून त्यांचं तोंड फोडण्याची शक्ती देशावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. काही म्हटलं तो म्हणणे होणार काम नाही, झोपण्याचा तर तुम्ही काळा वाजवल्या त्या काळानं होणार काम नाही. त्याच्याकरता फार मोठी खटखट करायला पाहिजे, काय काय खटखट करायला पाहिजे. काही गडबड करून जा राहिले त्याचा हिशोब घ्या प्रसाद कसा करता राहिले तो का करता येतो हा प्रश्न आम्हाला पडला होता सगळं की आणि आम्ही एकमेकांचे दोस्त म्हणून दुनियेला जाहीर केलं आम्ही चिमणी हिनी चिमणी चिमी वाई वाईच्या घोषणा केल्या मी केलं कोणतं दुसऱ्या असेल तर असं नाही मला आठवत मी अनेक वेळा सांगितलं हे ऐकलो वेळा या महाराष्ट्र तारीख झाल्या सभामध्ये मला आठवतं मी 1907 साली पंतप्रधान शाळेला आले होते
मला काय होत परंतु माणसाच्या
मृत्यू झाल्याने मी रात्री 12:30 घरी गेलो आणि विचारत असतो की आता कसं दगडा मी मुंबई मधून कसं लढायचं. तो विचार करता करता डोळ्याला माझा पेन झाला आणि असं जरा झोपल्यासारखं झालं. इतक्यामध्ये टेलिफोन वाजला आणि वर्तमान पत्रकाराच्या तिथल्या पीटीआरचे वृत्तपत्र जर ते घडलं तर तातडीने ठेवत असत म्हणजे चांगले रोग असतात. त्यांनी मला एक दिवस तुम्हाला टेलिफोन करून सांगितलं की चीननं जाहीर केलं हे 21 नोव्हेंबरच्या मुलीच्या रात्री गोष्ट सांगितलं की चीननं जाहीर केलं की ते आपण परत आता मी पाहती चिंता करत करत त्या मुंबईहून हे आले 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 म्हणून तिथे गेलो आणि गेल्यानंतर त्या रात्री गेलो की ते आलेले परत गेले. माझ्याकडे प्रश्न असा आला की आले का आणि गेले का. ते हिमालयाच्या थंड शिखरामध्ये ते हवामान कसं आलं होतं आणि हा इथं खरा मात्र प्रश्न काय हेतू काय करता आणि तो हेतू हा माझ्या मताप्रमाणे सामान्यतः दोन तीन कारण असताना एक त्याला एक दुनियेला जाहीर करत सहा हिंदुस्थानचा नकाशा आणि चीनचा नकाशा आणि रशियाचा नकाशा पहा. भूगोलामध्ये हे तीन जबरदस्त देश बाकीला पाच लांब रशियाचा मोठा देश चीनचा मोठा देश त्याच्या खाली समुद्राला लागून हिंदुस्थान 45 करोड लोकांचा देश हजारो वर्षाची पुरातन परंपरा असणारा देश पंडित नेहरू सारखं आणि गांधी सारखं पराक्रमी नेतृत्व त्याचा निर्माण झालेला स्वतंत्र देश या तीन देशांचा शेजार जे फार मोठी जबरदस्तांचा शेजार ही मोठी विचाराची गोष्ट असते. त्यातलं प्रेम निर्माण झाला दुनियेचं कल्याण होतं पण प्रेम जर संपला तर दुनियेवरती संकट निर्माण. या देशाला आपली ऐतिहासिक प्रगती करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यावर ग्रह हिंदुस्थानचा यशस्वी झाला आणि जो पहिला प्रतिष्ठे अजून ग्रहास्त हिंदुस्थान बनला तो त्यातला खरा खरा प्रतिस्पर्धी बनला आहे. तेव्हा हे करण्याचं त्याचं काम अधिक बिकट केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने बिकट होत जर तो विद्यार्थी तयारी न करता कारण त्यांना तीन लागणी पंधरा तसं विकासाच्या प्रयत्नाच्या बरोबरही आपल्या संरक्षणाच्या तयारी करता करोडो अब्जो कोटी रुपये खर्च करावे लागतात. हिंदुस्थान बाजूने 15 वर्ष पहिली 15 वर्ष हा संरक्षणाचा खर्च कमी ठेवला आणि विकासाच्या खर्चावरती आपली सक्ती सक्ती वाढली नसते याची गती वाढली जो आहे हा केल्याने जो जबरदस्त झाला तर कठीण गोष्ट आहे. याच्यावरती लष्करी आक्रमणाची अशी फारशी प्रमाणात चांगली ठेवली नाही तर हा आपल्या साधनातला महत्वाचा हिस्सा संरक्षणाच्या कामाकरता खर्च करणार म्हणजे हे जे दुहेरी ओझे जे आलेलं आहे की विकासाचे प्रयत्न आणि त्याचबरोबर संरक्षणाच्या कामाची जबाबदारी ह्या दोन जबाबदाऱ्या हिंदुस्थानच्या खांद्यावरती ठेवल्याशिवाय हिंदुस्थानचे अंतर्गत प्रश्न दुसरं होणार नाही. आज सगळ्यात महागाई निर्माण झाली महागाई झाली सगळ्यात महागाई आहे कारण शेतकऱ्याने जास्त धान्य पिकवायला पाहिजे असते. शेतकरी असं म्हणणार की मला तुम्ही जास्त किंमत द्यायची मी जास्त पिकवणार नाही पण त्याचा खर्च वाढला त्याचा मजुरीचा खर्च वाढला त्याचा वैरणीचा खर्च वाढला त्याला इंजिन चालू त्याचा त्या डिझेलचा तेल वाढतो खर्च वाढला आणि त्याला जर समजा तो बागायती शेती करण्याच्या एका एकरामध्ये जर त्याला उठाच्या ऐवजी जर त्याला गहू लावायचा असता तर त्याला जर उद्या मकई लावायची असती तर तो हिशोब आहे की मला एका एकरामध्ये किती उत्पन्न येतं ऊस केल्यानंतर मला जास्त येणार होते तर मी नुसतं गहू करतो तुम्ही म्हणतात नावे वाढल्यावर मी कमी करू कुणी मानणार नाही हा त्याचा हिशेब तो करतो. जर ही गोष्ट निर्माण होण्याकरता एका वर्षाने आमचे सगळे कामगार पुढारी म्हणणार की कामगारांचा पगारही वाढला पाहिजे आणि त्या जवळ नाही वाढला पाहिजे तसं वाढलं गरजेचं तर वाढलं पाहिजे तेही वाढलं पाहिजे मग तर अधिक चांगला जिल्ह्या दिल्लीचा निर्माण होणारा माल तो स्वस्त दिला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी कशा जमणार योजना केली पाहिजे ना, त्याची तयारी केली पाहिजे ना, ते काम करून आपण करत असतो. आणि एकच काम आणि ते काम आहे की आम्ही सगळ्या क्षेत्रातली आमची कामाची तत्परता, आमची कामाची कार्यक्षमता, आमची कामातली जी तंत्र आहे त्या तंत्रामध्ये प्रगती करून उत्पादनाची सगळी क्षेत्र जर आम्ही अधिक तेजस्वी केली नाही, अधिक गतिमान केली नाही, तर महागाई जेवढी बाजूला या गोष्टीनं होणार नाही. आपण काम नाही राजीनामे द्या, हे लोक निवडता राजीनामा मागतात, निवडून द्या. समजा तुम्हीच मागितली पाहिजे, सगळ्या जनतेने मागितली, त्यांना जाईल. पण 90 राजीनामा जणांनी जर महागाई कमी होणार असते, हे आणखी जर होणार असेल तर राजीनाम्याच्या भागात मला काही भाग नाही होणार. जनपद सुटणार नाही, जनते कमी आहे देशामध्ये, ते कमी कसं निर्माण करत. इथं एक वाक्य वेगळं मला वाक्य असतो, खरं म्हणजे बाकी विरोधी पक्षातल्या मंडळींच्या म्हणजे राघवत आणि आमचं राघवत. पण एक वाक्य वाचतो, एक त्यांना स्वतःचं मन तर कळलं नाही असं त्यांनी हिंदू सांगत. त्यांनी असं विजय पाहिजे, आता याचं किती तुम्हाला पटतंय पाहिजे. भारतावरती पाकिस्ताननं केलेलं आक्रमण परतवण्यात त्यांनी बैठक घेतला, भूभाग परत जिंकून घेण्यात भारत सरकार इतकांनी दुर्बल ठरले आहे. त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्ती प्रतीला लौकिकाला धक्का लागला आहे. ते 1966 साली जे म्हटलं होतं, ते 66 साली लिहिलं असतं त्यांनी समजू शकत होतो. पण 1966 साली म्हणतात म्हणजे ही मंडळी आंबेडकरी असते इथं काहीतरी बिघाड झालेला आहे, हे त्याला माहीत नाही झालं. सरकारने असूच द्या, पण हिंदुस्थानच्या लष्करी कीर्तीमध्ये सुद्धा त्यांच्या क्रियेमध्ये वाटतं आता यांच्या कामावर येतं जरा निघायचं. पण सारखं कुठं दुसऱ्याचं चुकतं आपलं बरोबर आहे असं वाटतं. माणसं व्हायचा कवालचा आम्ही हल्ली या लष्करी मंडळीची संस्थापकाची एक कथा आहे जी आठवण झाली. एका लष्करी कवायचीचं काम चालतं रांगे आता पुन्हा जन्मा मानतो आणि बरोबर काम करत होती. सगळे शिकवायचं काम चाललं होतं, ट्रेनिंग चाललं आहे, जरा रिपेअर करायचं काम सांगतात, फिट मारायचं काम सांगतात, ड्रेस ड्राईव्ह गाडी सगळं करायचं करावं लागलं. तर तो शिकवणारा होता तो समोर उभा राहून पाहत होता की कोण बरोबर आहे कोण चुकत आहे. त्याला पाहिलं की 50,000 रांगेमध्ये एक पंच जेव्हा दुसऱ्याला उजव्या पाय पडत याचा टाळा पडायचा आणि त्याचा भावापर्यंत त्याचा उजवा पडायचा. तेव्हा ते त्याला चांगल्या घटनांचं तिथे समोजून उभा राहिला आणि ते जरा विचार काय काय चाललं तो त्याला उत्सुकला उकृत का पाहू शकतो. तर तो म्हणतो त्या काय म्हणतो माहिती आहे, सूक्ष्म विरोध आहे. तो हक्का म्हणाला पाहा तर सगळे 49 लोक मूर्ख आहेत. माझा ज्या दावा पडतो त्या त्यांचा उजवा पडतो, माझा उजवा पडतो त्यांचा दावा पडतो. त्यांचा विरोध कसा निर्णय की जो त्याला दुरुस्त करायला लागला होता म्हणून त्यांना राईट टर्न किंवा लेफ्ट टर्न सांगण्यात असते सांगण्याच्या ऐवजी आपण स्वतःच अभाव टर्न करून तो परत निघून गेला. आता इथे देशाच्या दर्शनाचा प्रश्न भाई त्यांना माहिती नाही की गेल्या 66 सालच्या संग्रामामध्ये हिंदुस्थानच्या छोट्या छोट्या नौजवान ऑफिसर्सनी जवानांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीने हिंदुस्थानच्या सैन्याचा झंडा हा हिमालयाच्या शिखरावरती पोहोचलेला आहे. त्यांनी केलेला त्याग कोणीतरी आपल्या राजकीय स्वार्थाकरता उपयोगी पडावा याकरता नाही वापरता. हा तुम्हाला सरकार नापसंत जरूर सरकारच्या वृत्त प्रचार करा. दुष्कृतीने झाली नाही हिंदुस्थान, त्यांनी आपला रक्ताने इतिहास लिहिलेला आहे. आमचा इतिहास विचारताना येणार तुम्हाला आणायला. त्याच्या पाठीमागची जी परिस्थिती ती परिस्थिती सांगायची पाहिजे. ते नुसत्या जर आपली गोष्टी घोषणा करणारी आणि विरोध करणारी जर गोष्टी होत असत्या फार बरं झालं. देश चालवणाऱ्या त्याचा काय संकट त्याची आज जाणीव आहे. देशामध्ये आज अन्नधान्याची कमतरता आहे म्हणून परदेशाची जाऊन चर्चा करताना कुणाला अभिमान नाही आता. एवढा मोठा 5,000 वर्षाचा गांधींचा नेहरूचा देश व्यासांचा आणि रामाचा आणि दुपारी मला बोलता बोलता त्याची आठवण झाली म्हणून आता परत आठवण झाली. माझे मनस्थिती मला आठवत होत्या मी गेलो होतो मी सुरुवातीला अमेरिकेला गेलो होता माझे मित्र मला पोहोचता लागले तुम्ही अमेरिकेला चाललं परदेशात जाणं म्हणजे त्याचा मोठा पराक्रम करण्याचा अभिमान करू शकतो. मी गेलो तर सांगतो मला की महिना तुझ्या अमेरिकेमध्ये जे 10-12 दिवस आलो त्या रशियामध्ये जे 10-15 दिवस आलो पण तिथे हिंदर असताना मला ते मुख असं स्वाभिमानाने भरून येत नाही. मला सांगते चिंता या लोकांच्या एवढं मी सांगणार का तर माझ्या देशावरची संकट चीनचं माझ्या देशावरची संकट आणखी कुणाचं माझ्या देशाचं माणसं आपल्या देशाकरता देशभक्तीला प्राण घरा बरं तर त्यांच्या मस्तीला विमानजन्य त्यांच्या मस्तीला शांतन्य तर तुम्ही हे देता का आम्हाला मागे तुम्ही देणार असलात तर मग आनंदाने उदाहरण देता असतात आपल्याला एका तिथे मोठा अभिमानावर पण आम्हाला करावं लागतं आणि आज मोठ जाहीर आहे आपल्याला पाहिजे पाहिजे या लढाईचं सामान जे शक्यच आपण आपल्या देशामध्ये आपण तयार करतो पण चित्र सामान असं की त्यातून बाहेर नाही लागत आणि आधी विमानात उठून खर्च उठून जाऊन दिल्लीला पोहोचतो तुमचं सामान पण या देशामध्ये अजून सुद्धा मी विमान करायला लागलो तर विमाना लागणारे जे आपलं साहित्य असतं ते साहित्य अजूनही आम्हाला बाहेर देशात आणायला हिंदुस्थान असा स्वतंत्र देश करा म्हणतात मी जणांचा जो स्वतंत्र राज्याची घटना आणि फंडामेंटल जे राईट्स आहेत ते राष्ट्र स्वतंत्र हे झाली अगदी तांत्रिक जे आहे स्वतंत्र राष्ट्र ज्याला आपल्या देशाचा जो शत्रू आहे त्या शत्रू बरोबर मनस्फूर्त लढता आलं पाहिजे राजकारणा आक्रमण केलं नुसती आक्रम करण्याची इच्छा पण त्याला प्रतिकार करण्याची इच्छा पण नाही झाला त्यावेळेस त्यांच्या देशाला म्हणजे परवाचा हिंदुस्थानचा आणि पाकिस्तानचा संघर्ष झाला तो संघर्ष आत्मदर्श संपला बरेच होत नाही पण जर संपलाच नसता तर काय झालं माझ्या समजून आणखी महिना दोन महिने चालला असता तर आपोआप पाकिस्तानचं युद्ध बंद पडलं असतं काही आठवड्यानंतर आमचं बंद पडलं असतं पण ज्याने लढायचं तेच सगळ्यांजवळ संपलं असतं सामर्थ्य कमी होतात ना देशाचं हे बनवायचं देश जो बनवायचा आहे तो देश बनवायचा म्हणजे यातलं देश बनवायचं किती साधन आहे सामान आहे जी माणसं आहे त्या माणसांची जी अक्कल आहे त्याला बुद्धी द्यायला दिली आहे त्या बुद्धीचं आता त्यांचा मनुष्य विचार करून मंगळावरती चंद्रावर जायचा प्रयत्न करतो हिंदुस्थानच्या माणसाच्या नाही शक्य आहे बुद्धी कमी आहे ज्यांनी उपनिषद लिहिली ज्यांनी गीता लिहिली त्या हिंदुस्थानमध्ये काही आज की तंत्र सांगणारी माणसं तेव्हा आमचे राम गेले होते पुष्प प्रमाणात नसाण्या या आधी 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे रामायणाचा काळ तिथे मला माणसात दिसांचा 5000 वर्षापूर्वीचा काळ आहे तेव्हा गेले होते आमचे राम जर पुष्प प्रमाण असतो तेव्हापासून जर ते पुष्प प्रमाण रामाने कुठनं आणलं होतं कसं आणलं होतं त्याचं कोणी यंत्र तंत्र लक्षात ठेवून जर ते पुढे वाढवलं असतं तर आणखी मंगळ आणखी चंद्रच अजून बसलाय कदाचित आणखी दुसऱ्या सूर्यगोलातल्या दुसऱ्या गाड्या जाऊन याच्यात बसायचा प्रयत्न करायचा पण आम्ही आमची जी भूमी समजून घेतली की राम देव होते आणि देवाला स्वर्गात निर्माण आलं होतं किंवा आम्हाला द्यायचं त्याचं कारण झालं नाही का आज या गोष्टी ही साधनं तुम्हाला आणायला तुमच्या माझ्या माणसाच्या कर्तव्याचा निर्माण करता आल्या पाहिजे कमी शक्य आहे तुम्हाला मला तुमची माझी शक्ती आहे मला नाही वाटत की आमची माणसं कमी बुद्धिमान आहे इतरांच्या कमी कर्तव्यकार माणसाच्या तर संधी जर मिळाली तर आमची माणसं इतरांच्या 16-16 मुलांना उभी राहू शकतात आणि कर्तव्य करू शकतात असा आमचा अनुभव आहे इतरांची माणसं काही आपल्या आईच्या उदरामध्ये झाडामध्ये राहतात पण आई फोन करण्यामध्ये राहत होता आम्हाला ती देवाने शक्ती दिली त्यांना ती शक्ती दिली पण एक गोष्ट त्यांना दिलेल्या शक्तीचा उपयोग ते करतात